श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 15वी गोवी घेऊन झालेली। घडिये चेनी आकारे, प्रकाशी जे जेवी अंबरे। कापडाची घडी केली तर त्या घडीच्या आकारामध्ये ते परमात्मा रूप प्रकाशित होते, आणि जर ती उकलली प्रकाशी जे जेवी तेवी विश्वस्फूर्तीस पुरे स्फूर्तीची, आणि ती घडी उकलली की त्या उकलल्याबरोबर त्या वस्त्राचे ज्ञान होते। त्याप्रमाणे विश्वाच्या स्फूर्तीने आत्मस्वरूपाचीच स्फूर्ती प्रकाशित होत असते, आणि सगुण निर्गुण, निर्गुणी सगुण दोन्ही भिन्नपण नसेमुळे त्या ज्ञानेश्वर महाराजांचा हा सुंदर अभंग हेम अलंकार अलंकारी हेम याची पण आपण काल चर्चा केली, आणि कसं ते सगुण असो अथवा निर्गुण असो या तीरावरून त्या तीरापर्यंत, ऐल तीरावरून पैल तीरावर, म्हणजे सगुणाची भक्ती करून हळूहळू निर्गुणाकडे कसा साधक वळत जातो आणि तो मुमुक्षू आपल्या मार्गाने चालत जातो याची काल चर्चा आली होती। आणि चांगदेवाला इतका गहन बोध माऊलीने या घडिये चेनी आकारे प्रकाशी जे जेवी अंबरे तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे या ओवीच्या माध्यमातून करून दिला होता। आज 16वी ओवी घेऊया आणि 16व्या ओवीमध्ये काय आहे ते पाहूया। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। न लिंपता सुख दुख येणे आकारे क्षोभोनी नावेक, हो आपण या सन्मुख आपणची जो। न लिंपता सुख दुःख येणे आकारे क्षोभोनी नावेक, होय आपण या सन्मुख आपणची दो। सुख आणि दुःख यांचा लेप न लागता किंवा लेप न लावता विश्वाच्या आकारामध्ये तो जीवनमुक्त साधक तो जातो, अशा त्या जीवनमुक्त अवस्थेला तो प्राप्त होतो। आणि होय आपण या सन्मुख आपणची जो, तो आपल्या समोर आपणच स्वतः झाला आहे। जग प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे तसा आत्मा नाही। चांगदेवांना जेव्हा आत्मज्ञान करून दिलं, जेव्हा आत्मसाक्षात्कार मिळाला असेल, तेव्हा चांगदेवाच्या अनुभवाला हे आलं असेल की आपणच आपण सर्वत्र बसलो आहे आणि भरलो आहे। आतापर्यंत 15 ओव्या ज्या झाल्या त्यात जो उपदेश केला आहे चांगदेव महाराजांना, त्याच्यावरून आपल्याला अनुभव असेल की पहिल्यांदा म्हटलं की हा सगळ्या जगाचा आभास जो आहे तो मी आहे, या सगळ्या जगामध्ये मीच मी भरलेलो आहे। आणि प्रत्येक ओळीमध्ये जवळपास याची पुनरावृत्ती झालेली आहे की हे जग मिथ्या जरी म्हटलं तरी ते मिथ्या जग ते आकाराने प्रकाराने सर्वत्र माझ्यामुळे पूर्ण भरलेलं आहे। त्याचप्रमाणे मिथ्या ज्याला म्हणतो आपण, इथे आचार्यांचा म्हणजे शंकराचार्यांचा जो अभिप्राय होता ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, इथे मिथ्या शब्दाचा माऊलींनी आणखीन एक सुंदर अर्थ आपल्याला सांगितला। मिथ्या म्हणजे खोटं नव्हे, मिथ्या म्हणजे डायनामिक, एव्हर चेंजिंग, निरंतर परिवर्तनशील। आणि या परिवर्तनशील जगामध्ये सगळं काही परिवर्तनशील आहे, ते परिवर्तन सुद्धा आत्म्याच्याच किंवा त्या परमात्म्याच्याच इशाराने होत आहे, पण आत्मा मात्र स्थिर आहे, तो स्थायी आहे, सतत आहे, निरंतर आहे, पण स्टेबल आहे। तो नाशिवंत नाही आहे, तो नश्वर नाही आहे, तो ईश्वर आहे। ईश्वर शब्दाचा अर्थच हा होतो की तो स्थायी आहे। नश्वर जसा नाशिवंत असतो, त्याविरुद्ध ईश्वर हा स्थिर स्थायी असतो। तर जेव्हा जीव आणि शिव हे एक होतात किंवा जीव पुरुष आणि प्रकृती ही एक होतात किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ एक होतात, त्यावेळी एकरूपता आल्यानंतर एक उरतो। पण एक जेव्हा एकालाच पाहतो तर त्याला सर्वत्र ते एकच दिसते, मग कोण कोणाला पाहणार, त्यासाठी सुद्धा कोणी उरत नाही। जसं सोन्याच्या मॉलिक्युलनी, सोन्याच्या अणूनी किंवा परमाणूनी त्या दागिन्याकडे पाहायचं आणि म्हणायचं की अरे हा तर मीच आहे आणि यातले सगळे पार्टिकलसुद्धा मीच आहे, तर मग सर्वत्र सोनंच सोनं आहे, तर सोनं कोणाशी बोलणार? तिथे पाहणे देखणे सगळं संपलं। तर ती जी उच्च अवस्था आहे, जग प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे। होय आपण या सन्मुख आपणची जो, आपल्या समोरच आपण झाला आहे, सोन्याच्या समोरच तो दागिना झालेला आहे। मग तिथे द्वैत सापेक्ष अद्वैत तर गेलं, पण अद्वैत लांब लांबपर्यंत ते सुद्धा कुठेच शिल्लक राहिलं नाही। आणि त्या उच्च अवस्थेमध्ये आपणच आपल्या सन्मुख उभं राहिलो। माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेवासारख्या महान योग्याला या पत्राच्या रूपाने उपदेश दिला आहे। आणि या पत्रात ज्या 65 ओव्या आहेत, त्या वाचताना त्यांचे शब्द अत्यंत सोपे वाटतात। आता हीच ओवी घ्या, उदाहरणार्थ, न लिंपता सुख दुःख येणे आकारे क्षोभोनी नावेक, होय आपण या सन्मुख आपणची जो। किती साधे सुधे शब्द आहेत, आपण या सन्मुख आपणची, लिंपता सुख दुःख, आकार एक शोभोनी नावेक, सगळं साधं सोपं दिसतं, पण यातला अर्थ, यातला विषय हा किती अवघड आहे, किती खोल आहे। यातील विषयाचा आशय सांगताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे की चांगदेवा, तू देह नाहीस, तू जीवही नाहीस, तू पवित्र आणि शुद्ध असा आत्मा आहेस। आणि आत्म्याला सुख आणि दुःख दोन्ही नाही। न लिंपता सुख दुःख, सुखाचा लेप चढला की दुःखाचा लेप चढला काही फरक पडत नाही। जीवभावात जो असेल किंवा आत्मभावात जो असेल, त्याला काय फरक पडणार आहे? मी आत्मा आहे अशी ज्याची समज असेल, त्याला याच्याने काय फरक पडेल? पण मी देह आहे जो देह भावावर असेल, त्या माणसाला सुख आणि दुःख हे जाणवतील। पण हे जाणवणे हे सुद्धा कल्पनेचा खेळ आहे। न लिंपता सुख दुःख येणे आकार एक शोभोनी नावेक, हा सुद्धा कल्पनेचा खेळ आहे बरं का। म्हणजे सुख आणि दुःख हे दोन्हीही मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे। एक माणूस असेल किंवा एखादा तरुण असेल, समजा तो समुद्र किनाऱ्यावर आलेला आहे, छान सुंदर समुद्र किनारा आहे, तिकडे सूर्योदय होत आहे किंवा सूर्यास्त होत आहे, आणि ते पाहून त्याला खूप आनंद वाटतो आहे, कारण तो मनातून प्रसन्न आहे। दुसरा एक तरुण असेल, आपल्या प्रेयसीशी त्याचं ब्रेकअप झालं असेल, आणि तो जर त्या किनाऱ्यावर आला, तर तोच समुद्र किनारा, त्याच लाटा, तोच मावळता किंवा उगवता सूर्य त्याला दुःखदायक वाटतो। एकाला ते सगळं वातावरण सुखदायक आहे, दुसऱ्याला ते सगळं वातावरण दुःखदायक आहे। हे जाऊ द्या, पण शाळेकरी विद्यार्थी विद्यार्थी जेव्हा निकाल घ्यायला जातात शाळेमध्ये आणि निकाल समजतो, आजकाल तर सगळं इंटरनेटवर आहे, पण एक कल्पना करा की शाळेमध्ये रिझल्टचा दिवस आहे आणि रिझल्ट डिक्लेअर होत आहे. रिझल्ट डिक्लेअर करणारे सर किंवा मॅडम त्याच आहेत, रिझल्ट त्याच वर्गाचा आहे. त्या वर्गात एक मुलगा पहिल्या क्रमांकावर, दुसरा दुसऱ्या क्रमांकात आहे. काही मुलं पास झालेली आहे आणि काही मुले नापाससुद्धा झालेली आहे. आता यापैकी सर्व मुलांना निरनिराळ्या प्रकारचे अनुभव पहा कसे असतात. जो पहिल्या क्रमांकावर आला आहे तो आनंदी आहे, त्याच वातावरणात, तीच शाळा, तीच घंटा, तेच गुरुजी, तेच वातावरण, तेच वृक्ष, तीच मुलं. पण एक नंबरवर आलेला मुलगा, त्याची आतली स्थिती, त्याच्या मनाची स्थिती वेगळी असल्यामुळे तो पूर्ण आनंदी आहे. त्याला असं वाटत आहे की मी भरून पावलो, माझ्या परिश्रमाचीच झाली. दुसरी जी मुलं जी पाससुद्धा झालेली नाहीत, आता याच्यामध्ये अनेक मुलं असतील ज्यांनी अभ्यास केला, त्यांना अपेक्षित असतील की माझे मार्क्स कमी आलेत, काहींना कंप्लेंट्स असतील की आम्हाला कमी मार्क दिलेत. हे सगळे निरनिराळ्या प्रत्येक जितके विद्यार्थी असतील तितकी त्यांची मनं आणि प्रत्येक मनाप्रमाणे त्या रिझल्ट्सचं इंटरप्रिटेशन. जो नापास झाला असेल त्याला खूप दुःख वाटत असेल, पण त्या नापास होणाऱ्यामध्ये सुद्धा शेवटी शेवटी असतील की त्यांना रिझल्ट माहीत होता. आपण नापास होणार हे ज्यांना माहिती होतं त्यांना काही फरक पडला नाही. सगळं वातावरण तेच आहे बरं का. आता ही मनाची भिन्नता आहे. आता काही नापास होणाऱ्यामध्ये काही संवेदनशील असतील, त्यांच्यासमोर आपले मायबाप, गरीब मायबाप येत असतील की माझे मायबाप मला काय म्हणतील आता, म्हणून त्यांना खूप वाईट वाटत असेल. तोही एक वर्ग असेल. दुसरा वर्ग ज्यांना कंप्लेंट आहेत की मी खूप अभ्यास केला, मी खूप चांगला पेपर दिला, पण मला मार्क्स कमी पडले, मी रिव्हॅल्युएशनसाठी केस टाकणार. आणि एक पहिला विद्यार्थी ज्याला आनंदी आनंद आहे आणि अखेरचा विद्यार्थी ज्याला आधीच रिझल्ट माहीत होता, तर तो या आनंद आणि दुःख या दोन्हीच्या बाहेर आहे, कारण त्याला रिझल्ट माहीत होता. मी अभ्यासच केला नाही, मी व्यवस्थित पेपरच लिहिला नाही, मी तर नापास आहे. तर हे सुख आणि दुःख हे काल्पनिक आहे. जीवभावामध्ये असलेल्या अज्ञानी माणसाला सुख आणि दुःख हे काल्पनिक आहेत, ते सगळे मनावर अवलंबून आहे. माणूस जगाकडे पाहतो, ज्या दृष्टीने पाहतो, ज्या मनाने पाहतो, ज्या अवस्थेत तो पाहतो, त्याप्रमाणे जगाचा रंग त्याच्यावर चढतो. जगातील अनेक गोष्टी पाहत असताना त्यातील काही त्याच्या मनाच्या अनुकूल वाटतात. गोष्टी मनाच्या अनुकूल वाटत असतील तर त्याच्यानी सुख होते, आनंद होतो, बरं वाटतं. आणि मनाच्या प्रतिकूल असतील तर त्याच्यानी दुःख होत असते. ज्या गोष्टी आपल्या मनाच्या आवडीच्या विरुद्ध असतील तर त्याच्यानी दुःख. म्हणजे आता सुख होणे किंवा दुःख होणे हा पूर्णपणे मनाचा भाव झाला. आणि हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी निरनिराळा असणार. अनुकूल गोष्टींनी सुख आणि प्रतिकूल गोष्टींनी दुःख होत असते. आणि वास्तविक पाहता सर्व जगत त्या परमात्म्याचाच विस्तार आहे. ज्यांना दुःख होत आहे, ज्यांना सुख होत आहे, ते आत्मेसुद्धा तेच आहेत. त्यांची स्थिती त्याच्या मनामुळे होत आहे, त्यांच्या अवस्थेमुळे होत आहे. हे विश्व जगत एरवी सर्व आत्मरूपच आहे. आणि हे असं दिसणे ही खरी आत्मदृष्टी आहे. इथे आत्माच सर्व काही बनला आहे, तोच दृष्टा आणि तोच दृश्यही आहे. कारण दृश्य रूपात जे दिसत आहे, आपल्या अवतीभोवतीची लोकं, अवतीभोवतीचे प्राणी, अवतीभोवतीची झाडं, जे काही आपल्या अवतीभोवती प्रकृतीच्या रूपात दिसत आहे, नॅचरल रिसोर्सेस, प्राकृतिक संसाधने, जे काही दिसत आहेत ते सर्वच्या सर्व त्या परमात्म्याचे रूप असल्यामुळे जे दृश्य दिसते तेही दृष्टाच आहे आणि ते पाहणारा आत्मा तोही दृष्टाच आहे. तर दृश्य आणि दृष्टा हे दोन्ही एकत्र झाले आणि पाहण्याची जी क्रिया ज्याला दर्शन म्हणतो ती त्यात लोप पावली, म्हणजे ही त्रिपुटी पूर्णपणे नष्ट झाली. जसं ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी किंवा ध्येय ध्याता ध्यान ही त्रिपुटी, या तिन्ही त्याचप्रमाणे हे दृष्टा दृश्य दर्शन ही पण एक त्रिपुटी. जसं ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, तसा जेव्हा दृश्य दृष्टा दर्शन या त्रिपुटीपासून वेगळा होतो तेव्हा सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. तेव्हा जणू काय सहस्त्रदळांनी उगवलेला सूर्य तसा तो आत्मा प्रकट होतो. आणि जेव्हा आत्मा प्रकट होतो तर तो कोणाला पाहणार आहे? ती जी अनुभूती आहे ती एक्सप्लेन करण्याच्या पलीकडे आहे. ते आजपर्यंत कोणीही एक्सप्लेन करू शकलं नाही, कारण एक्सप्लेन करण्यासाठी कोणी शिल्लकच राहू शकत नाही. एक्सप्लेन करण्यासाठी कोणीतरी शिल्लक पाहिजे ना. मग ते दृश्य दृष्टा दर्शन ही त्रिपुटी पूर्ण वेगळी झाल्यामुळे ते एक्सप्लेन करण्याला कोणी शिल्लकच राहिलं नाही, तर त्याला एक्सप्लेन कोण करणार? आपल्या जवळचा सूर्य, आपल्याला माहीत आहे की सूर्याचे किरण आणि सूर्य आणि प्रकाश म्हणून त्याच्याशी आपण तुलना करतो. या सर्व उपमासुद्धा अतुलनीय होतात. जितके दृष्टांत जितक्या उपमा आहेत त्या सुद्धा अतुलनीय बनतात. तोच दृश्य तोच दृष्टा तोच दृश्य ही आहे. म्हणजे आत्मज्ञानी माणसाला हे सगळं कळते, पण देहज्ञानी जो असेल किंवा देहभावी जो असेल, आपल्यासारखा या सगळ्या गोष्टीमध्ये अडाणी असेल अशा अज्ञानी माणसाला हे सगळं पटत नाही. आता कोणाला सांगितलं की आरशात तुझं तू तोंड पहा, आता आरशात दिसते ते आपलेच मुख आहे ना, आपलंच तोंड आहे ना. आरशातलं मुखही आपलंच आहे आणि आपल्याला जे तोंड आहे ते सुद्धा आपलं आहे. मग आपल्याला काय दोन तोंड आहे का? आरशात दिसते ते एक तोंड आणि पाहणारा जो आहे आरशासमोर उभा त्याचं एक तोंड, तर हे दोन तोंड तर नाही ना. हे तर आपण मान्य करतो ना, तर ही दोन तोंड नाही. मग ही आरशात दिसते ते काय? इथे आरसा हा उपाधी आहे. आरसा ही उपाधी आहे आणि या उपाधीमुळे आपल्याला दोन तोंड आहे असं आपल्याला वाटतं. हा सुद्धा द्वैतभावच आहे. अगदी त्याप्रमाणे अविद्येची जर उपाधी असेल तर त्या अविद्येच्या उपाधीमुळे परमात्म्याने हे सर्व जगत हे विश्व हे दृश्य केले आहे, निर्माण केले आहे आणि त्यामध्ये तो स्वतःच नटून बसलेला आहे आणि त्याला पाहणारा दृष्टा हा दृष्टाही तोच परमात्मा आहे आणि तो तेच दृश्य पाहतो. म्हणजे परमात्म्याच परमात्माला पाहतो. सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला, पटलं असेल की नाही मला कळत नाही, पण न लिंपता सुख दुःख येणे आकारे क्षोभोनी नावेक होय आपण या सन्मुख आपणची जो. जीव आणि शिव हे एकमेका सम्मुख आले, दोन्ही एकच आहेत, पण जोपर्यंत तो जीव शिव होत नाही तोपर्यंत ही अनुभूती येऊ शकत नाही. मौली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना हेच बहुतेक पटवून सांगत आहे की जोपर्यंत जीव हे शिवाच्या योग्यतेला पोचत नाही तोपर्यंत होय आपण या सन्मुख आपणची जो ही अनुभूती येऊ शकत नाही. हे माऊलीचे अनुभवाचे बोल आहे. चांगदेवासारख्या उच्च योग्यता असलेल्या शिष्याला ते तितक्या गहन पद्धतीने सांगत आहे आणि त्या उच्च पातळीवरून सांगत आहे. आज वेळेच्या मर्यादेमुळे ही 16वी ओवी इथे आपण सोडतोय आणि हे उद्या इथपासूनच पुढे कंटिन्यू करू. पण थांबायच्या आधी परत एकदा ओवीचा उच्चार करू.
नलिंपता सुख दुःख येणे आकार एक शोभोनी नावेक हो आपण या सन्मुख आपणची जो.
सुख आणि दुःख यांनी आत्मा लिप्त होत नाही. सुख आणि दुःख ह्या दोन्ही मनाच्या अवस्था आहे. वस्तुतः होय आपण या सन्मुख आपणची जो, वस्तुतः तो आत्माच परमात्म्याच्या सम्मुख आहे, म्हणून त्याला दुसरं काही नाही, तोच दृष्ट आहे. आणि हे दृश्य जगत जे दिसत आहे तो सुद्धा तेच आहे, म्हणून आपणच आपणाला पाहतो आहे आत्मा. हे 16व्या ओळीवरचं विश्लेषण आज इथे थांबू, उद्या पुढे कंटिन्यू करू.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.